ॐ अविभक्तं च भूतेषु विभक्तं इव च स्थितं भूतभर्तृ च तज्ज्ञेयं ग्रसिष्णु प्रभ विष्णु च ग्रसिष्णु प्रभ विष्णु च
कृष्णाई अध्याय 13
समसा विमग भक्ता देव क्षेत्रज्ञ मनजे काय काया क्षेत्र रूप बाय त्यात जो आत्मा तो क्षेत्रज्ञ समसा विमग भक्ता देव परमात्म्याचे आत्मा रूप परिमायेने असे तो लिप्त पाच तत्वांचे बने शरीर आत्मचेतने मुळे जीवित काये मुळे भासे आकार मनी उपजती नाना विकार माये मुळे विकार ग्रस्त मन करी मग बुद्धि भ्रष्ट भ्रष्ट आत्मा विसरे मूळ स्वरूप ते परमात्म्याचे परिमाये मळबसारिता मिलन होई जीव शिवाचे भाव असुया टाकुने राग द्वेष मोह अटळुनि कर्म परायण आत्मज्ञानी रूपी स्वरूपन देखे क्षेत्रज्ञन तो मेरे भक्ति ज्ञान योगे सत्य प्रकाशी रूप समोरे सत्य प्रकाशी रूप समोरे